नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. एसटी बस चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत मुलांची सरशी. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर. आणि आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राज्य परिवहन महामंडळ एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करण्याचं उद्दिष्ट असून बसेससाठी आवश्यक असलेलं चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या निवासस्थानी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेससंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. विकसित महाराष्ट्र अंतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं ई वाहन धोरणाअंतर्गत 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली असून महामंडळ सध्या 5150 ई बसचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान राज्यात सर्व बसस्थानकातील स्वच्छतागृह हे आजपासून मोफत सुविधा पुरवणार आहेत. प्रवाशांसह बसस्थानकात येणाऱ्या नागरिकांना या सुविधेसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. महायुतीकडून अहिल्यानगर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचे डॉ राजीव पोद्दार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे अरुण लखाणी आणि काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनीही उमेदवारी अर्ज भरला. नाशिक मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी अर्ज दाखल केला. दरम्यान भाजपाचे इच्छुक उमेदवार गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते रवींद्र मिरलेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन घोडेबाजार टाळण्यासाठी आपल्या पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. छत्रपती संभाजीनगर इथं आज औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून सुहास शिरसाट तसंच महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड विधान परिषद मतदारसंघातून आज 8 उमेदवारांचे 17 अर्ज प्राप्त झाले. यात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे अमरनाथ राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुंटारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. धाराशिव लातूर बीड विधान परिषद मतदारसंघातून महायुतीचे बसवराज पाटील यांनी तर महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबतच 6 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.5 रुपया प्रतिलिटर, तर डिझेल 13.5 रुपये प्रतिलिटर आणि ATF वरचा कर 9.5 रुपये प्रतिलिटर केला आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,00,000 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन 1,88,000 रुपये झालं होतं. मे 2026 समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 रुपये तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन 45,143 रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 रुपयांवर पोहोचला. नीट यूजी 2026 पुनर्परीक्षा सध्याच्या पेन अँड पेपर पद्धतीऐवजी संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेतली जावी अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठानं या प्रकरणी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आधीच अनेक आव्हानांचा सामना करत असल्यामुळे ही पुनर्परीक्षा संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्ट केलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 जुलैला होणार आहे. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेत मुलांनी बाजी मारली आहे. आज जाहीर झालेल्या या परीक्षेच्या निकालात यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. यामध्ये 46,773 मुलं तर 10,107 मुलींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल jeeadv.ac.in या संकेतस्थळावर पाहता येतील. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार आज जाहीर झाले. छत्रपती संभाजीनगर इथं परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि कार्यवाह डॉ दादा गोरे यांनी ही घोषणा केली. नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेडचे डॉ अनुराग श्रीकांत लवेकर यांच्या पुस्तके साद आणि दाद या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तर प्राचार्य म भी चिटणीस वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ शिवकदम यांच्या चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा या ग्रंथाला जाहीर झाला. बी रघुनाथ कथा कादंबरी पुरस्कारासाठी ठाण्याचे क्षितिज देसाई यांच्या शीतपेटीतून जेव्हा जाग येते या कथासंग्रहाची तर नरेंद्र मोहरीर वाङ्मय पुरस्कारासाठी परभणीचे डॉ साहेब खंदारे यांच्या मराठवाडा अमूर्त संस्कृती संचित या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. मराठी पुस्तक व्यवहारात लक्षणीय कार्यासाठीचा राज देशमुख स्मृती पुरस्कार मुंबईच्या उमा नाबर यांना जाहीर झाला आहे. रोख रकमेच्या स्वरूपातले हे 5 पुरस्कार येत्या 21 जून रोजी प्रदान केले जाणार आहेत. येत्या 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर बीडच्या अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे 2 दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक, राजमाता जिजाऊ यांच्या समाधीला अभिवादन, पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं परीक्षेसंबंधीच्या मानधनाची पुनर्रचना करत त्यात 15% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या मानधन वाढीमुळे विद्यापीठाच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे 2 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. दरम्यान तासिका तत्वावरील प्राध्यापकांनी किमान 35% वाढीची मागणी केली आहे. हाँगकाँग इथं झालेल्या 22व्या आशियाई 20 वर्षांखालील अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 10 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्यपदकासह एकूण 19 पदकं जिंकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेतील सर्व यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. लातूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी नागरिकांची धावपळ उडाली तर पावसामुळे वातावरणातील उकाडा काही प्रमाणात कमी झाला. गेल्या 2 दिवसापासून होत असलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एसटी बस चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेत मुलांची सरशी. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर आणि आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10